चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांचे 17,134 करोड रुपये देय। कोरोनाचं संकट असून साखर कारखान्यांनी गाळप सुरू ठेवलं आहे, जेणेकरून ऊस शेतकऱ्यांचं कोणतंही नुकसान होऊ नये। तसंच त्यांची साखर विक्री ठप्प झाल्यानं उत्पन्नाची ही समस्या निर्माण झाली आहे आणि ते उसाचे पैसे देण्यात अपयशी ठरले आहेत। केंद्रीय खाद्य मंत्रालयाच्या अनुसार 2019-20 हंगामात आतापर्यंत ऊस थकबाकी 17,134 करोड रुपयांपर्यंत पोहोचली आहे। केंद्रीय खाद्य मंत्रालयाच्या आकड्यानुसार कारखान्यांनी 2019-20 हंगामात 28 मेपर्यंत 64,261 करोड रुपयांच्या एकूण रकमेपैकी 47,127 करोड रुपये बाकी आहेत। एकूण ऊस थकबाकी 17,134 करोड रुपये इतकी आहे। ऊस नियंत्रण आदेश 1966 अंतर्गत ऊस पुरवठ्यानंतर 14 दिवसांच्या आत शेतकऱ्यांना ऊसाचे पैसे भागवणं साखर कारखान्यांसाठी आवश्यक आहे। जर कारखाने पैसे भागवण्यात अपयशी ठरले तर त्यांनी प्रतिवर्षी 15% व्याजदरानं हे पैसे भागवावे लागतील। 2017-18 आणि 2018-19 हंगामात अतिरिक्त साखर उत्पादनामुळे साखरेच्या किमतीत घट झाल्यानं कारखान्यांच्या खेळत्या भांडवलावर प्रतिकूल परिणाम झाला, ज्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाचे पैसे देण्यात कारखाने अपयशी ठरले। कोरोनामुळे साखर उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे। देशव्यापी लॉकडाऊनमुळे घरगुती आणि जागतिक बाजारात साखर विक्री ठप्प आहे, ज्याचा थेट परिणाम कारखान्याच्या उत्पन्नावर दिसून येत आहे। आईस्क्रीम, कोल्ड्रिंक आणि चॉकलेटसारख्या विविध प्रकारांच्या उत्पादनांच्या निर्मात्यांकडून औद्योगिक वापरासाठी मागणीत घट झाल्यानं साखर विक्री ठप्प आहे। याशिवाय साखरेच्या उपउत्पादनांची विक्रीही मंदावली आहे। मार्च आणि एप्रिलमध्ये साखरेची विक्री लॉकडाऊनमुळे 1 मिलियन टन कमी होती। साखर विक्री न झाल्यानं साखर कारखान्यांसमोर ऊसाचे पैसे भागवण्याची चिंता आहे।